नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान जहाज बांदणी, दर्या पर्यावरण आनी हेर जायत्या पॅकेजींक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान संरक्षण क्षेत्रात कशी प्रगती केल्या हे विशीं आमच्या खबरा विभागान सादर केल्लो खासा रिपोर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आनी राजस्थानाक भेट दितले. क्रिकेटात काल दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर झाल्ल्या सुपर फोर मॅचीत भारतान बांगलादेशाक 41 धावणांनी हारून आशिया कप 2025 फायनलीत प्रवेश केला. आता पुराय खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान भारताची जहाज बांदणी आनी दर्या पर्यावरण यंत्रणा पुनरुज्जीवीत करपा खातीर 69,725 कोटी रुपयांच्या पॅकेजीक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना केंद्रीय माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
95,000 करोड रुपीज के टोटल फैसले आज के कैबिनेट मीटिंग में हुए हैं. कई सेक्टर्स को कवर करते हैं ये फैसले. रेलवे, हाईवे, रेलवे के बोनस का विषय है. शिप बिल्डिंग में मेजर रिफॉर्म है. हमारी ह्यूमन रिसोर्स रिसर्च एंड डेवलपमेंट एक्टिविटीज के लिए, रिसर्च एक्टिविटीज के लिए फेलोशिप का प्रोग्राम और मेडिकल एजुकेशन में नंबर ऑफ सीट्स को बढ़ाना.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान संरक्षण क्षेत्रात कशी प्रगती केल्या हे विशीं आमच्या खबरा विभागान सादर केल्लो हो आसा खासा रिपोर्ट. नरेंद्र मोदी सरकारान फाटल्या 11 वर्सात संरक्षण क्षेत्रात नवोन्मेषाचेर विशेष लक्ष केंद्रीत केलां. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स आयडेक्स उपक्रम 2018 सुरू केल्लो, जाचो उद्देश नवोन्मेषाक चालना दिवपाक परिसंस्था तयार करप आसा. संशोधन आनी विकास संस्था, शैक्षणिक संस्था, उद्देग, स्टार्टअप्स आनी वैयक्तीक नवोन्मेषकाक सहभागी करून संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाक प्रोत्साहन दिवप हो आसा. महाबलीपुरमात डिफ एक्सपोचे उद्घाटन आनी आयडेक्स लॉन्च करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तंत्रज्ञान, नवोन्मेष, संशोधन आनी विकासा खातीर सरकाराच्या तेक्याचे महत्व अधोरेखित केले.
गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, रिसर्च एंड डेव्हलपमेंट इज एसेन्शियल फॉर डिफेन्स सेक्टर. Our technology perspective and capability roadmap has been released to help the industry in planning and initiating technology development partnership and production arrangements.
MSME, startups, vayaktik navanmishak, saushodhan ani vikas sanstha ani shaikshanik sanstha sahabhagi karun IDEX-an atyadhunik tantranyanacha vikasak teko divpa khatir 1.5 koti rupya merinche anudan dila. ताचो प्रभाव बळकट करीत सशस्त्र दळांनी आयडेक्स समर्थित स्टार्टअप्स आनी एमएसएमई कडच्यान 2,400 कोटी रुपया परस चड किमतीच्यो 43 वस्तू खरेदी केल्यात, जे संरक्षण तयारी खातीर स्वदेशी नवोन्मेषाचेर वाडटो विश्वास दाखयता. ह्या सहभागाक लागून भारतीय सशस्त्र दळांच्या गरजा प्रमाण तयार केल्ले नाविन्यपूर्ण उपाय वळखुपाक आनी ताचे पालन पोशण करपाक मजत जाल्या. आयडेक्सान आदीच सकारात्मक परिणाम दिवपाक सुरवात केल्या, जाका लागून संरक्षण प्रणालींच्या प्रगतीत योगदान आसा. 619 स्टार्टअप्स आनी एमएसएमईचो आसपाव आशिल्ले सुमार 550 समस्या विधानां उगडल्यात. 430 आयडेक्स कबलातींचेर सय केल्या. फाटल्या कांय वर्सात जाल्ल्या बदलाक लागून भारतात एक नाविन्यपूर्ण संस्कृती निर्माण जाल्या. आज एक ठोस परिसंस्था आसा आनी भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करपाच्या दिकेन वेगान वाटचाल करता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आनी राजस्थानाक भेट दितले. ग्रेटर नोयडा हांगा उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय वेपार मेळा 2025 हातूंत ताणी उलोवप करतले आनी आमंत्रण बसकेंतूय उलोवप करतले. राज्याची वेगवेगळी हस्तकला परंपरा, आधुनीक उपक्रम, उदेंत वटेन एमएसएमई आनी राज्यातले उदेबी उपक्रम, हस्तकला, कापड, चामडे, शेती, अन्न प्रक्रिया, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आनी आयुष हाचेर भर आसा. वेपार प्रदर्शन ह्या म्हयन्याच्या 29 तारखेमेरेन चालू उरतले. उपरांत प्रधानमंत्री राजस्थानाक भेट दितले आनी 1,22,100 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. तशेंच बांसवाड्यातल्या भौशीक कार्यावळीतूय ते उलयतले. प्रधानमंत्री कुसुमाच्या लावार्थ्यांकडेन मोदी संवाद सादतले. प्रधानमंत्री राजस्थानात सुमार 19,210 कोटी रुपया मोलाच्या हरित उर्जा प्रकल्पाचे उक्तावण करतले आनी बुन्यादी फातर घालतले. फामाद कन्नड लेखक डॉ एस.एल. भैरप्पा हांकां काल बेंगळुरूत मरण आयले. वयोमानाक लागून तांकां खासगी रुग्णालयात दाखल केल्ले. थंय तांकां काळजाचो आताक आयलो. कन्नड साहित्यातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व आनी पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ एस.एल. भैरप्पा हांच्या मरणा बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी शोक व्यक्त केला. सोशल मिडिया पोस्टात राष्ट्रपतींनी म्हळां की तांणी साहित्य, तत्वज्ञान, संस्कृती आनी बौद्धीक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी गृहमंत्री अमित शाह हांणी तांच्या मरणा बद्दल दुःख व्यक्त केलां. सोशल मिडिया पोस्टात शाह हांणी म्हळां की 6 दशकांत तांणी भारतीय तात्वीक परंपरेचे ज्ञान आनी सामाजीक मुद्द्यावेल्या अंतरदृश्टीन साहित्य समृद्ध केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी, वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेले खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला फाटल्या 11 वर्षातली संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीविषयी वासा आमच्या खबरा विभागान सादर केलो खासा रिपोर्ट।
नरेंद्र मोदी सरकारच्या फुडारपणाखाला भारताच्या संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेक बळगे मेळा आणि ती आत्मनिर्भरतायेच्या दिखेन मुखार वता। संरक्षण मळार विक्रमी गुंतवणूक, देशी उत्पादनात नेटान वाढ, सुधारणा आणि उदयाक येवपी तंत्रज्ञान आपणावपाक लागून संरक्षण उपकरणांचो मुखेल आयात करपी देश भारत आता संसारिक निर्यातदार देश थाल्ला। फाटल्या दशकात संरक्षण निर्यात 34 पटींनी वाढून 2024-25 वर्षा ती 23,622 कोटी रुपया झाल्या। फकत 2024-25 वर्षा 1,700 वयर निर्यात परवाने मेळण्यात। आता भारत, अमेरिका, फ्रान्स, आर्मेनिया ह्या देशासहित 100 वयर राष्ट्रांक विंगड विंगड संरक्षण उपकरणांची पुरवण करता। हातूत बुलेट प्रूफ जॅकेट, गस्त बोटी, हेलिकॉप्टर, रडार, टॉर्पिडो अशा प्रगत प्रणालींचो आसपाव आसा। अनु 6 जून दिसा जम्मू काश्मीरातल्या कटरा हंगा उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की फाटल्या 10 वर्षात भारत संरक्षण निर्यात करपी मुखेल देश झाला आणि आता भारताक संसारातल्या मुखेल संरक्षण निर्यातदारात आसपाव करपाचो हेतू आसा।
आपने देखा है कि कैसे ऑपरेशन सिंदूर ने आत्मनिर्भर भारत की ताकत दिखाई है। आज दुनिया भारत के डिफेंस इकोसिस्टम की चर्चा कर रही है और इसके पीछे एक ही कारण है, हमारी सेनाओं का मेक इन इंडिया पर भरोसा। पिछले 10 वर्षों में भारत एक बड़ा डिफेंस एक्सपोर्टर बना। अब हमारा लक्ष्य है दुनिया के टॉप डिफेंस एक्सपोर्टर्स में भारत का नाम भी शामिल हो।
फाटल्या दशकात भारताचे संरक्षण धोरण आत्मनिर्भरतायेच्या तत्वान मार्गदर्शन करता। संरक्षण खरेदी प्रक्रिया 2016 सुरू आशिल्ली। सुधारित संरक्षण संपादन प्रक्रिया 2020 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला आत्मनिर्भर भारत अभियानाकडे पुरायपणान जोडता। संपादना खातीर भारतीय खरेदी देशी डिझाईन विकसित आणि तयार केल्या वर्गात प्राधान्य दिता। थळाव्या डिझाईन विकास आणि उत्पादनाचे चढात चढ भर दिवपाची खात्री करता। हे टेक्टोनिक बदल येवपी काळात भारताक सगळ्या अर्थान विकसित देश करपाचो सरकाराचो संकल्प खोलायेन दाखयतात।
ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। पदवीधर, कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे। अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडे संपर्क साधचो। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईन फुडल्या वर्षा जावपी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परिक्षांची तात्पुरत्यो तारखो जाहीर केल्या। फुडल्या वर्सा 17 फेब्रुवारी ते 15 जुलै मेरेन ही परिक्षा जातली। ह्यो तारखो तात्पुरत्यो आसात आणि शाळांनी उमेदवारांची निमणी वळेरी सादर केल्या उपरांत निमणी तारीख जारी करतले। क्रिकेटात काल दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर जाल्ल्या सुपर 4 मॅचीत भारतान बांगलादेशाक 41 धावणांनी हारोवन आशियाई कप 2025च्या फायनलीत प्रवेश केलो। ISSF ज्युनियर वर्ल्ड कप काल नवी दिल्लीत सुरू झालो। आज मुखेल सर्त सुरू जातली। शूटर 50 मीटर रायफल प्रॉन बायला कनिश्ठ आणि 50 मीटर रायफल प्रॉन दादले कनिश्ठ सर्तीत वांटो घेतले। भारतीय हवामान खात्यान आज छत्तीसगड आणि विदर्भात व्हड तो सामकोच व्हडा प्रमाणात पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला। आणि आता खबर सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो। केंद्रीय मंत्रिमंडळान जहाज बांदणी, दर्या पर्यावरण आणि हेर जायत्या पॅकेजीक मान्यताय दिल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला भारतान संरक्षण क्षेत्रात कशी प्रगती केल्या या विषयी आशिल्लो खबरां विभागाचो खासा रिपोर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आणि राजस्थानाक भेट दितले। क्रिकेटात काल दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर सुपर 4 मॅचीत भारतान बांगलादेशाक 41 धावणांनी हारयले। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबर आयका सांजेच्या 6:30 मिनटांचेर। नमस्कार।